नमस्कार मंडळी, वेलकम टू कॅफे रेनी डेज अगेन. सो आपल्याकडे आज शिल्पा परत आलेली आहे. विषय इतके वेगळे वेगळे होते की मी आणि शिल्पाने असं ठरवलं की मे बी एक थर्ड पार्ट वुड वुड बी जस्टिफाईड, कारण काय कट करायचं आणि काय नाही असं झालं. आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. या यांनी आम्ही एक थर्ड पार्ट इंटरव्ह्यूचा टॉकचा केलाय, अ मोर स्पिरिच्युअल अँगल टू काउन्सिलिंग एज वेल एज टू युअर पर्सनल लाईफ एज वेल एज टू शिल्पाज अँड माय लाईफ प्लस गुरुज आणि ग्रीफ मॅनेजमेंट हा एक मोठा पार्ट आहे ज्याच्यात शिल्पा काम करते. हा सगळा पार्ट आम्ही असं ठरवलं की मे बी अ थर्ड पार्ट इज जस्टिफाईड. सो दिस इज द थर्ड पार्ट. जस्ट अ क्विक रिइंट्रोडक्शन, छोटीशी 2 मिनिटाची, की शिल्पा हॅज बीन प्रॅक्टिसिंग, शी इज बीन अ काउन्सिलर फॉर the last 28 years or so. Her experiences ranges from right from marriage counseling to teenager counseling to grief management is another very big area which we'll be talking about. If you haven't already, please please subscribe to the channel. त्यांनी मला जरा असं प्रोत्साहन मिळतं एवढंच काय. आपण जसा हा सिरियस विषय बोललो अबाउट सुईसाईड, तसा अजून एक सिरियस विषय विच टेंड्स टू अफेक्ट द होल फॅमिली इज सिरियस इलनेसेस. आणि त्याच्यात तो पेशंटही अफेक्ट होतो, वेर यु नो द पेशंट कॅन बी कम्प्लिटली लाईक कॅन गिव्ह अप अँड से आता काय आयुष्यात काही राहिलेलंच नाही. आणि त्याच्या आसपासची लोक तर असतातच असतात अफेक्टेड बिकॉज द केअर गिव्हर्स दे आर दे हॅव टू गो थ्रू इट विथ द पेशंट.
बरोबर.
आणि काही असेही इलनेसेस असतात, फॉर एक्झाम्पल यू मे हॅव अ सिव्हिअरली डिसेबल्ड चाइल्ड or somebody in the household who is severely disabled. So maybe you can't actually give counseling to that person who is severely disabled, but people around you.
एक गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाला सिरियस इलनेस आहे हे सांगितलं जातं तोच एक मोठा शॉक असतो. तो ऍक्सेप्ट करायलाच थोडासा वेळ लागतो त्याला, त्याच्या फॅमिलीला. आणि पहिला क्वेश्चन असतं व्हाय मी, आणि ते ऍक्सेप्टन्स नसतं. तर ऍक्सेप्टन्स यू व्हॉट यू नीड टू डू ॲज अ पेशंट अँड ॲज अ फॅमिली आणि ॲज द डॉक्टर, या तिन्ही गोष्टी असतात. म्हणजे यू बिकम अ टीम ऑब्व्हियसली. तर पहिला फोकस जो असतो तो त्या माणसाला बरं वाटण्यासाठी, बरं करणं. तर डॉक्टर त्याला नेहमी कायम होप्सच देणार, कितीही ते इलनेस क्रिटिकल असलं तरी, वेन देर इज लाईफ देर इज होप, टिल देर इज लाईफ देर इज होप. कारण त्या होपनी, त्या पॉझिटिव्ह थॉट्सनी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी, यू गो टुवर्ड्स द ट्रीटमेंट विथ अ पॉझिटिव्ह थॉट अँड इट गिव्ह पॉझिटिव्ह रिझल्ट. म्हणजे हे अगदी सांगते की एक गोळीसुद्धा घेताना, इफ यू हॅव अ व्हेरी सिरियस इलनेस, ती गोळी घेताना सुद्धा म्हणायचं असतं मनातल्या मनात की या गोळीनी मला बरं वाटतंय, ही गोळीनी मला बरं वाटणार आहे, किंवा ही गोळी घेतली हां माझं कमी झालं आहे इलनेस. तुमच्या डॉक्टरवर तेवढा तुमचा ट्रस्ट पाहिजे की तो जे सांगतोय, ती जे सांगतीये, त्यांनी तुम्हाला बरं वाटणार आहे. म्हणजे बरं वाटणारे अफर्मेशन्स अँड फ्रॉम विद इन इज अ व्हेरी गुड वे टू कम आउट ऑफ दॅट सिच्युएशन. आणि घरच्यांनी सपोर्ट सिस्टम तर लागतेच, म्हणजे घरच्यांचा तर मेजर रोल असतो की बाकी सगळ्या गोष्टी त्या माणसासाठी सोप्या करणं, हे घरच्यांचा तर प्रचंड रोल असतो. आणि त्यांनी खचून जायचं नसतं. म्हणजे समजा जर आजूबाजूचे लोक ओके असले, दे आर स्माइलिंग, म्हणजे ऑब्व्हियसली यू फर्स्ट डे यू डोंट स्माइल, कळलेलं आहे. आता याचं प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे? ॲक्शन प्लॅन आहे की मला याच्यासाठी औषधं घ्यायची आहेत, ही ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि बरं व्हायचं आहे. तर त्यावेळेला द डॉक्टर ऑल्सो टेल्स यू की फोकस ऑन दॅट, टेक वन डे ॲट अ टाईम आणि फोकस ऑन युअर ट्रीटमेंट अँड गेटिंग बेटर, फिलिंग बेटर, आणि यू विल डू दॅट डे बाय डे. तर हेच जे असतं हे सगळ्यांनी कोहेसिव्ह राहून अशीच त्या पेशंटला सपोर्ट द्यायचा असतो. आणखीन एक सांगते की कुठलीही गोष्ट दिवसेंदिवस वेन यू स्टार्ट अ ट्रीटमेंट इट इज टुवर्ड्स बेटरमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी सर्जरी झाली ना, की सर्जरी झाल्यानंतर इमिजिएटली तुमचा जेव्हा अनेस्थेशिया वेअर ऑफ होतो, स्टिचेस वेरेवर स्टिचेस दुखायला लागतात, ते पेन जे असतं तर ते पेन अनबेअरेबल होतं. मग तुम्हाला डॉक्टर पेन किलर्स देतात, पण एका लेवलनंतर पेन किलर्स देता येत नाही बिकॉज दे हॅव कन्स्ट्रेंट्स की किती देऊ शकतात. मग त्यावेळेला तुमच्याकडे ते पेन बेअर करण्याशिवाय काही नसतं. पण त्यावेळेला सांगायचं असतं आपल्या मनाला की आज पहिला दिवस आहे सर्जरीचा, तर इट इज गोइंग टू पेन, उद्या कमी पेन होणार आहे. तर त्यामुळे याच्यात इथे ते श्रद्धा आणि सबुरी हे जे दोन शब्द आहेत ना, हे इथे येतात, त्यांची व्हॅल्यू. की तुमचा डॉक्टर तुम्हाला जी ट्रीटमेंट देतो आहे, जे औषध देतो आहे, त्याच्यावर श्रद्धा आणि ते औषध काम करण्याला दिलेला वेळ म्हणजे सबुरी. म्हणजे त्यावेळेला ती श्रद्धा आणि सबुरी जर तुम्ही ठेवली, तर इट बिकम्स अ ह्यूज हेल्प टू गेट आउट ऑफ दॅट क्रिटिकल सिच्युएशन. ती आणखीन एक गोष्ट एक लक्षात ठेवायची असती की विथ टाईम, विथ टेक्नॉलॉजी, बरेचसे आजार जेव्हा दे आर कॉट अर्ली, दे आर ट्रीटेबल. आता कॅन्सर हा शब्द म्हटला की लोकं घाबरून जातात, पण तसं आता 25 वर्षापूर्वीसारखं नाही राहिलेलं. त्याच्यासाठी खूप ट्रीटमेंट्स आहेत. इफ कॉट अर्ली काहीच होत नाही पुढे, इट जस्ट गोज. म्हणजे तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी ही वाढलेली आहे आता, तर त्यामुळे तुम्ही घाबरून न जाता फोकस ऑन गेटिंग ट्रीटेड. आणि एका सर्टन एज नंतर आय ॲडवाइज दिस टू एव्हरीबडी, 40वं वर्ष लागलं, 40 आपण गेलो की एक मेडिकल टेस्ट सगळ्या गोष्टींची एक जनरल करून घ्यायची. हल्ली सगळ्यांकडे मेडिकल इन्शुरन्स असतो, सगळंच असतं, अवेअरनेस असतो. 40 तुम्ही 5-5 वर्षांनी केली तरी चालते. 41व्या वर्षी करा, 45, मग 50, 50 नंतर 2.5 वर्षांनी करा, म्हणजे डॉक्टर सांगतात तुम्हाला ते. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा टेस्ट करता, त्यामुळे एनिथिंग दॅट इज रॉंग इज कॉट अर्ली. त्यामुळे घरची सराउंडिंग्स नॉर्मल ठेवणं, त्या माणसाला वेगळं ट्रीट नाही करणं. बरं वाटतंय का, बरं वाटतंय का, 4 वेळेला बरं वाटतंय का असं विचारल्यावर तो माणूस विचार करतो, अरे मला नाही आहे का वाटत बरं. त्यामुळे ओपन कम्युनिकेशन, नंतर डॉक्टरला सुद्धा, म्हणजे डॉक्टरला जर तुम्ही सगळे सिम्टम्स सांगितले नाहीत तर तो औषधं कशी नीट देणार. त्यामुळे बी व्हेरी ओपन विथ युअर डॉक्टर, काही डाऊट्स असले तर ते विचारा आणि चूज युअर डॉक्टर वाईजली. म्हणजे आता हे खूप हे सांगणं सोपं आहे, पण फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट पूर्वी होती. फॅमिली डॉक्टर असला की तो बेसिकली ही नोज यू राईट फ्रॉम युअर चाइल्डहूड. तुमची पर्सनॅलिटी, मेंटली तुमचं फिजिकल चेंजेस तुमच्यामध्ये होत गेलेले हे माहिती असतं. मग त्याला ते पहिल्यांदा क्लिक होऊ शकतं, काहीतरी समथिंग इज रॉंग, आणि ही विल टेल यू विच एक्सपर्ट टू गो टू. बरेच जणं गुगल डॉक्टरला फॉलो करून करतात गोष्टी, की काहीतरी सिम्टम्स चेक करायच्या, देन गो टू सी द स्पेशलिस्ट. इट इज नॉट नेसेसरी, यू सी युअर रेग्युलर डॉक्टर. त्या डॉक्टरने सांगितलं तर तू स्पेशलिस्टकडे जा, आणि तो डॉक्टर त्या स्पेशलिस्टला ओळखत असतो, त्यामुळे त्याला फीडबॅक राईट मिळतो. सो युअर ॲक्शन प्लॅन ऑर युअर ट्रीटमेंट प्लॅन जो असतो तो व्यवस्थित केलेला असतो. तर त्यामुळे चूज युअर डॉक्टर ऑल्सो वाईजली. आणि कुठलेही सिम्टम्स मी सगळ्यांना सांगते, प्लीज 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 गुगलवर सर्च करू नका. सर्दीपासनं ते निमोनियापर्यंत इतकं ते व्हेरिएशन त्याला असतं. आणि जे माइंड्स जे असतात, आपलं माइंडच असं आहे की वी आर अट्रॅक्टेड टू नेगेटिव्ह थिंग्स इझिली. त्यामुळे फूड, परत याच्या इलनेसेसमध्ये प्रॉपर फूड डॉक्टरांनी सांगितलेलं, डॉक्टर एक्झरसाईजसुद्धा सांगतात, ते एक्झरसाइजेस, टेकिंग मेडिसिन्स ऑफ टाईम, अँड एव्हरी टाईम टेलिंग युअर सेल्फ ईच मेडिसिन दॅट यू टेक इज मेकिंग यू बेटर. हे खूप महत्त्वाचं आहे की ट्रस्टिंग युअर ट्रीटमेंट.
अमेझिंग. आणि यू हॅव समथिंग टू से अबाउट लाईक वेन दिस डिसेबिलिटीज इन द फॅमिली, की इतकी सिव्हिअर त्या पेशंटला तर तुम्ही काही नाही काउन्सिल करू शकत पण.
करेक्ट करेक्ट. डिसेबिलिटी कुठल्याही प्रकारे चॅलेंज्ड पर्सन जो असतो, तर मेंटली चॅलेंज्ड म्हणा, फिजिकली चॅलेंज्ड म्हणा, तर तो घरात असताना ते घर डिस्टर्ब होऊन जातं. तर ते घर डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी आपण काही काही गोष्टी करू शकतो. एक तर ॲक्सेप्ट द फॅक्ट दॅट हा माणूस असा आहे आणि ही इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एन्टायर लाईफ, युअर लाईफ ऑर हिज लाईफ, दोघीपैकी काहीतरी एंड होणार आहे आधी. हे ॲक्सेप्ट केलं की खूपशा गोष्टींचा त्रास कमी होतो. मग पुढची स्टेप आहे की हाऊ टू टेक केअर. आता अशा जेव्हा डिसेबिलिटी काही असते तर ऑब्व्हियसली यू गो टू अ स्पेशलिस्ट आणि तोच सांगतो तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे किंवा कशी काळजी घ्यायची आहे. तर ते फॉलो दॅट. आणि अगेन मी परत सांगते, यात सुद्धा एक रुटीन सेट करा फॉर दॅट पर्सन ऑल्सो. की समजा उठत या या वाजता आहे, त्याच्यानंतर यापर्यंत ब्रेकफास्ट द्यायचा, यापर्यंत थोडं चालवून आणायचं, चालणं शक्य नसतं तर बाहेर व्हीलचेअरवरनं नेऊन आणायचं, किंवा काहीतरी एक थोडंसं मेंटली चॅलेंज जर कोणी असलं तर डाऊन सिंड्रोम असलं तर काय मेंटल एज आहे, मग त्या मेंटल एजप्रमाणे गेम्स खेळायच्या. म्हणजे हे जे आहे ना, हे मी जेनेरिक सांगते पण युअर डॉक्टर विल टेल यू, तर ते रुटीन जे असतं ते ब्रेक नाही करायचं, कीप अ रुटीन. आणि या रुटीनमध्ये तर हे रुटीन जे असतं सेट करणं इम्पॉर्टंट असतं. आणि येस, यू आर द केअर टेकर, ओके, यू आता सपोर्ट असला तर देर मे बी टू केअर टेकर्स इन द फॅमिली. की काही काही वेळेला अशी वेळ येते की त्या व्यक्तीसाठी एखाद्या माणसाला जॉब सोडून घरी बसावं लागतं, दुसरा माणूस हॅज टू अर्न, तर ते जे असतं तर तो जो सतत राहत असतो ना त्याच्याबरोबर, त्यालासुद्धा डिप्रेशन यायची शक्यता असते सतत ते बघून. तर अशा वेळेला देर इज इम्पॉर्टंट की दुसरा जो माणूस आहे त्यांनी ते चॅलेंज ॲक्सेप्ट करणं किंवा त्यांनीसुद्धा ट्रेन करून घेणं, आणि त्याला ज्या दिवशी सुट्टी असेल तर त्यावेळेला एक थोडासा त्या माणसाला ऑफ देणं फ्रॉम टेकिंग केअर ऑफ दॅट पर्सन. किंवा दिवसातनं सुद्धा जो केअरटेकर आहे, सोल केअरटेकर किंवा काय म्हणतो आपण प्रायमरी केअरटेकर म्हणू आपण, आणि जो अर्निंग असतो तो सेकंडरी केअरटेकर. जो प्रायमरी केअरटेकर असतो त्यांनी सुद्धा दिवसातला एक तास, अर्धा तास हा स्वतःसाठी काढायचा असतो, कारण या माणसाची कंडिशन ही सुधारणार नाही आहे. जर काही होणार असलं तर ती डिटिरिओरेटच होणार आहे पुढे जाऊन काही वर्षांनी. तर त्याच्यासाठी तुम्ही कधी काळजी करू शकता, काळजी घेऊ शकता वेन यू आर फिजिकली अँड मेंटली हेल्दी, तुम्ही तुमची तितकीच काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे तुम्ही तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे. एक जो ती व्यक्ती ज्यावेळेला झोपलेली असते, तुमचं रुटीन असतं, त्या त्या माणसाला माहिती असतं की कधी मला मिळू शकतो वेळ, त्या वेळेत तुम्ही म्युझिक ऐका, तुम्ही लिखाण करत असलं करा, तुम्हाला काही बघायचं असलं तर बघा, एक्झरसाइजेस करा. एक्झरसाइजेस तर करायलाच पाहिजे, एक्झरसाइजला एक्सक्यूजच नाही. त्या इंटरवलमध्ये तुम्ही परत एनर्जाइज होता आणि यू गेट बॅक टू युअर ड्युटीज विथ मोर एन्थुझियाझम. तुमचं बाकीचं वर्ल्ड अफेक्ट न होऊ देणं, म्हणजे बाकीच्या घरचं अफेक्ट होऊ देणं. आता एखादं डिसेबल्ड चाइल्ड आहे तर जे ओके चाइल्ड आहे त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही आहे, तर त्यामुळे त्यालाही तितकाच वेळ देता यायला पाहिजे. किंवा दॅट पर्सन, म्हणजे लहान असताना ते नाही होत पण मोठं झाल्यावर त्या व्यक्तीला सुद्धा, सिबलिंगला सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी जाणवते की माझा भाऊ बहीण अशी आहे. तर छोट्या छोट्या रिस्पॉन्सिबिलिटीज मोठं झाल्या मुलं की त्यांना देणं, की मी आय एम कुकिंग टिल देन यू सिट विथ हर, सिट विथ हिम, तू इथे अभ्यास करत बस. म्हणजे असं जे वेन एव्हरी वन गेट्स इन्वॉल्व, त्या एका माणसावर येणारा स्ट्रेस कमी होतो घरच्यांचा. आता हेच एल्डरली केअरमध्येही हेच होतं की एल्डरली जेव्हा काही एका ठराविक वयानंतर डिमेन्शिया होऊन जातो किंवा त्यांची चालणं फिरणं कमी होऊन जातं, म्हणजे बेसिकली त्यांची एखाद्या लहान किड सारखीच वेळ घ्या किंवा डिसेबल्ड पर्सन सारखीच त्यांची काळजी घ्यायची वेळ येते म्हाताऱ्या माणसांची. तर अशा वेळेला सुद्धा इफ यू डू इट विथ अ ग्रुप, ग्रुप इन द सेन्स तुमचं एंटायर फॅमिली कॉन्ट्रीब्यूट्स. जो माणूस प्रायमरी केअरटेकर असतो ना त्याची अशी कधीच अपेक्षा नसते की मी मला हे सोडून द्यायचं आहे आणि तुम्ही आता बघा, तशी नसते. ही और शी जस्ट वॉन्ट्स ब्रेक्स, तर ते तुम्ही त्याला द्या. मेडिसिन्स वेळेवर द्यायचे असतात किंवा त्यांचे एक्झरसाइजेस करून घ्यायचे असतात. हे जे काही जे डॉक्टर्सनी आपल्याला डिरेक्टिव्ज दिलेले असतात ते फॉलो करायचे आणि स्वतःसाठी वेळ त्यातनंही काढायचा. एवढं करून यू कॅन जस्ट गो थ्रू इट. आणि ही लाईफटाईमची रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्यामुळे ते व्हेरी इझी टू से बट व्हेरी डिफिकल्ट टू डू इट. पण मी एक ऑब्झर्व केलं आहे की जे लोक पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडचे असतात किंवा हू सीक हेल्प अँड बिकम पॉझिटिव्ह, मग तुम्ही अगदी म्हणजे मी बघितलं आहे की अगदी मॅटरहॉर्न स्वित्झर्लंडमध्ये जो सर्वात मोठा हे आहे, तर तिथे सुद्धा व्हीलचेअरमध्ये छोट्या मुलाला घेऊन आले होते. ते त्याला उचलून त्यांनी त्या कार केबल कारमध्ये ठेवलं. दे केम बॅक अगेन, ही वॉज बॅक इन टू द हिज व्हीलचेअर. पण म्हणजे हे जे आहे ना की हे तुम्ही तुमचं नॉर्मल लाईफ अफेक्ट नाही केलं त्याच्यासाठी की दॅट पर्सन ऑल्सो फील इन्क्लुडेड, मी काही वेगळा आहे असं त्याला वाटू नाही दिलं की ही इज ऑल्सो हॅपी, दॅट पर्सन इज ऑल्सो हॅपी. किंवा एक गिल्ट असतं माहिती आहे त्या लोकांना की माझ्यामुळे हे लोक हे करू शकत नाही आहेत. अँड येस, ॲक्सेप्टेड दॅट दॅट पर्सन इज डिसेबल्ड बाहेर नेल्यावर सुद्धा. म्हणजे अशी काही गरज नाही की डाऊन सिंड्रोमचं चाइल्ड आहे म्हणून तुम्ही त्याला एखाद्या फंक्शनला न्यायचं नाही. हाईड दॅट पर्सन ॲट होम. आता तसं नाही राहिलं पण तरी सुद्धा, आणि दॅट इज युअर चाइल्ड, दॅट इज युअर फॅमिली, यू हॅव टू बी प्राऊड ऑफ हुएव्हर इज युअर पार्ट ऑफ युअर फॅमिली. तर ते फॅमिली नीड्स टू ॲक्सेप्ट इट. आता ऑब्व्हियसली यू नो की तुम्ही जर एखाद्या खूप महत्त्वाच्या काही मीटिंगला चाललाय किंवा महत्त्वाचं काही फंक्शन चाललंय, तर अशा याच्यात यू वॉन्ट टेक युअर चाइल्ड हू स्क्रीम्स, तेवढा तुम्हाला अंडरस्टँडिंग असतं. पण जे जवळची फॅमिली आहे अशा वेळेला, म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली म्हणू आपण, इन लॉजची फॅमिली किंवा असं, त्या ठिकाणी त्यांना नेलं तर दे विल फील ॲक्सेप्टेड. आणि चार लोकं, आणि ह्या लोकांचं मी ऑब्झर्व केलं आहे की त्यांना कदाचित काही कळत नसतं पण फेशियल एक्सप्रेशन्स कळतात. म्हणजे बाकीचे जर हसत असले ना, दे स्माईल, दे डोंट इवन नो व्हाय दे आर स्माइलिंग. तर त्यामुळे डोंट एक्सक्लूड देम. आपल्याकडे इन्क्लुझिव्हिटीची हे मेंटॅलिटी क्रिएट करायला पाहिजे अशा लोकांसाठी.
सो गोइंग फ्रॉम दिस सॉर्ट ऑफ एक्सट्रीम टू अनदर एक्सट्रीम ऑफ डेथ इन द फॅमिली, और म्हणजे आता तू मला करेक्ट कर इफ दॅट्स राईट ऑर रॉंग, पण इवन इवन समथिंग लाईक अ डिवोर्स वेअर दॅट पर्सन इज नो मोर इन युअर लाईफ, यु नो, सो दिस पर्सन डिसअपियर्स आउट ऑफ युअर लाईफ बी थ्रू डेथ, यू हॅव मिसिंग मिसिंग पीपल, हाऊ डू यू डील विथ दिस व्हॅक्युम, दिस लकुना दॅट गेट्स क्रिएटेड?
हा, ही गोष्ट आहे ना, ही खूप कमी ॲड्रेस झालेली आहे. म्हणजे अंडरस्टँडिंग ग्रीफ आणि ग्रीफ मॅनेजमेंट, खूप कमी लोकं त्याच्याला तितकी व्हॅल्यू देतात. माझ्याबाबत, मी एका सर्टन ग्रीफमधनं गेले होते त्यामुळे मला ती प्रोसेसच माहिती होती, आणि बीइंग अ काउन्सिलर आय कुड गेट इन टू इट मोर, स्टडी इट मोर अँड हेल्प पीपल आउट मोर हे ग्रीफ मॅनेजमेंटसाठी, बिकॉज आय हॅड बीन थ्रू समथिंग अँड आय नीडेड टू हेल्प पीपल त्या सिच्युएशनमध्ये. आता ग्रीफ म्हणजे काय, तर लॉस, लॉस ऑफ अ पर्सन थ्रू, तू म्हणलीस तसं, थ्रू डेथ, थ्रू डिवोर्स, किंवा कोणी सोडून गेलं असलं, म्हणजे मिसिंग पर्सन. आता तुम्ही त्यातनं मूव ऑन कधी करू शकता माहिती का, वेन यू गेट अ क्लोजर. तर ते क्लोजर जे असतं ते डिवोर्समध्ये मिळू शकतं, डेथमध्ये मिळू शकतं, पण मिसिंग पर्सनमध्ये क्लोजर मिळू शकत नाही. कारण टिल द लास्ट ब्रेथ यू एक्सपेक्ट की ती जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली किंवा मिसिंग आहे, चाइल्ड मिसिंग आहे, टिल द लास्ट ब्रेथ द पेरेंट्स विल सर्च फॉर द चाइल्ड. त्यामुळे तो जो ग्रीफ आहे, दॅट ग्रीफ इज व्हेरी डिफिकल्ट टू ओव्हरकम अँड व्हेरी डिफिकल्ट टू ॲड्रेस. कारण ते होप संपत नाहीत. डेथमध्ये कसं होतं की ती व्यक्ती गेल्यानंतर ते क्लोजर असतं की ते संपलं, इलनेस होता किंवा काहीतरी होतं आणि ती व्यक्ती गेलेली आहे, तर ते डील करणं सोपं असतं. डिवोर्स, देर इज अनादर, इट इज नॉट द एंड, यू कॅन बिगिन अ न्यू लाईफ, असं असतं. तर हे तीन त्याच्यातले फरक आहेत. डिवोर्सच्या बाबतीत म्हटलं तर कुठल्याही कारणाने झाला, यू आर बिट्रेड किंवा यू बिट्रे समवन, यू मूव ऑन किंवा अदर पर्सन मूव्ज ऑन, वॉट एवर रिझन, ते झाल्यानंतर इमिजिएटली डाऊन वाटणं हे अतिशय स्वाभाविक आहे. बिकॉज यू हॅव स्पेंड अ पोर्शन ऑफ युअर लाईफ, यू आर शेअर्ड युअर लाईफ, युअर सेल्फ विथ दॅट पर्सन. तर त्यामुळे ते जे जाणं असतं ना, ते इट इज लाईक एखादं डिसमेंबरिंग युअर लिम्ब. पण त्यावेळेला जेव्हा तुम्ही ॲनालाइज करता, द थिअरपिस्ट ऑर युअर फॅमिली कॅन प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुम्हाला ॲनालाइज करायला की का झाला डिवोर्स. या डिवोर्समुळे म्हणजे तुला त्रास होता, त्यातनं तू बाहेर पडला आहेस किंवा पडली आहेस, त्यामुळे याच्या पुढचं जे आहे, यू हॅव गॉट अ व्हेरी बॅड एक्सपिरियन्स, बट यू हॅव गॉट अन एक्सपिरियन्स दॅट यू कॅन लर्न फ्रॉम, किंवा जो बॅड पार्ट आहे इट इज ओव्हर, सो द नेक्स्ट पार्ट विल बी अ गुड वन. तुम्हाला कंपॅरिझन लागते का, म्हणजे चांगलं काय आहे हे कळण्यासाठी वाईट एक्सपिरियन्स केल्यावरच चांगलं येणार ना. ती रात्र येते आहे म्हणून दिवस कळतो आहे, सेम. तर हे थेरपिस्ट तुम्हाला हे सांगत असतो किंवा घरच्यांना ट्रेन करतो हे सांगण्यासाठी की पुढचं जो काळ आहे, डोंट मेक द सेम मिस्टेक्स, आणि टाईम हील्स एव्हरीथिंग. जेवढं एखादे काल झालेली गोष्ट आहे ना, काल मी पडले, काल माझ्या पायाला लागलं, तर ती जी जखम आहे ती दुसऱ्या दिवशी परत, दुसऱ्या दिवशी दुखते, तिसऱ्या दिवशी त्याला खपली येते, चौथ्या दिवशी ती खपली पडते, त्याचा तो पांढरा डाग राहतो अँड विथ टाईम तो डाग निघून जातो. आणखीन दुसरी एक गोष्ट म्हणजे इथेच तो श्रद्धा आणि सबुरीचा परत कन्सेप्ट येतो की ते तुम्हाला जर काल कोणाची तरी तुमच्या याच्यात डेथ झाली आहे, तर आज तुम्हाला नोबडी इज एक्सपेक्टिंग यू टू फील बेटर टुडे. त्यामुळे ती प्रोसेस, जी हिलिंग प्रोसेस आहे, ती व्हायलाच लागते. आणि ते तू जे व्हॅक्युम म्हणतेस ना, ते व्हॅक्युम, ती जरी व्हॅक्युम नाही गेली ना, तरी तुम्ही त्या व्यक्तीशिवाय गोष्टी करायला शिकता. म्हणजे समजा हजबंड आहे, ही वॉज अर्निंग आणि तो गेला, तर त्या वाईफला नंतर राहून मुलांसाठी किंवा स्वतःसाठी अर्निंग करणं आवश्यकच आहे. त्यामुळे यू
येस
टेक ऑन दॅट रोल. त्यामुळे ते जे असतं ना, की जिथे व्हॅक्युम असतं, ते व्हॅक्युम म्हणजे तिथे एअर जाते किंवा तिथे लिक्विड जातं आणि ती व्हॅक्युम संपते. त्यामुळे तिथे काही एक्सपिरियन्सेस, लाईफ एक्सपिरियन्स जाऊन बसतात, की ज्यांनी ते व्हॅक्युमचं फिलिंग कमी कमी होत जातं ओव्हर द टाइम. पण ग्रीव्हिंग प्रोसेस ही प्रत्येकाची वेगळी असते. एखादा तो त्यातनं पटकन बाहेर येऊ शकतो, एखाद्याला वेळ लागतो. ज्याला त्याला जशी तशी ग्रीव्हिंग पिरियड देणं आवश्यक असतं. यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं एक टेबल नाही आहे किंवा टाइम फ्रेम नाही आहे की इतक्या दिवसात तू त्यातनं बाहेर ये, असं काहीच नसतं. पण आपल्या इंडियन कल्चरमध्ये एक खूप चांगली गोष्ट आहे, दिवस असतात बघ. पहिल्या दिवशी म्हणजे गेल्यानंतर
दिवस
ती क्रिया करतो, मग ते अस्थि विसर्जन, मग ते 10वा 12वा 13वा, त्यावेळेला घरी सपोर्ट सिस्टीम असणं, लोकं घरी येणं, तर इट हेल्प्स इन द हिलिंग प्रोसेस. कशाप्रकारे, की पहिल्या दिवशी तो एक शॉक असतो. कोणी कितीही जरी आजारी माणूस असला, तरी गेला तरी ते व्हॅक्युम जाणवतंच, वाईट वाटतंच. एखाद्या वेळेला असं वाटतं की सुटला, असं वाटून त्या माणसासाठी रिलीफ वाटतं, पण तरी वाईट वाटतंच. अचानक गेला तर त्याच्यासारखं दुःख ते वेगळंच. पण कमिंग टू टर्म्स, तर ते जेव्हा तुम्ही, मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, हाऊ इट हॅपन्स इज, दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा, आपल्याकडे अस्थि विसर्जना प्रकार आहे, त्यावेळेला जेव्हा तुम्ही ते अस्थि घेता हातात, दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड ॲक्च्युली, की तुम्हाला ते रिअलाइज होतं त्या पॉईंटला की ती व्यक्ती काल होती, आज दीज आर द फ्यू बोन्स, ॲशेस आणि बोन्स आहेत, दॅट पर्सन इज नो मोर. हे इतकं स्ट्रॉंग आणि इतकं कमिंग ऑन द फेस रियालिटी असते ना, इट इज अ रियालिटी. त्यामुळे त्या आपल्या ह्याच्यातल्या काही काही गोष्टींचं आपल्याला कारण माहीत नसतं, पण आय थिंक की ते त्याच्यासाठी आहे की तुम्ही रिअलाइज करणं की नाही आहे. एक तुम्ही कुठल्या तरी इमॅजिनरी फील्डमध्ये राहून की नाही तो आहे, तो कधी जरी येईल, किंवा बायका पुरुष म्हणतात की नाही तू परत ये, गेलेल्या माणसाला नाही तू परत ये, असं का केलं. म्हणजे एक्सप्रेशन ऑफ ग्रीफ इज डिफरंट, पण ते जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की अरे, फॉर मी इट वॉज लाईक 5'11", व्हेरी हँडसम मॅन, अँड टुडे वॉट आय एम होल्डिंग इन माय हँड्स, जस्ट 3 पीसेस ऑफ बोन्स आणि ॲश.
दॅट इट्स सो टेम्पररी कम इट्स
हां एक्झॅक्टली, ते पुढचं. पण म्हणजे ते रिअलायझेशन त्या पॉईंटला नसेल होत कदाचित, पण वेन यू सी इट यू रिअलाइज इट, की अरे, म्हणजे तिथे ते ॲक्सेप्टन्स होत चाललेला असतो. मग तुम्ही ते यू होल्ड ऑन टू इट, आपल्या ह्याच्यात यू होल्ड ऑन टू दोज ॲशेस आणि ते जे कलश कलशामध्ये देतात ते नंतर ते तुम्ही पाण्यात जेव्हा सोडता, तेव्हा लेटिंग गो ऑफ इट, इट इज लेटिंग गो ऑफ दॅट पर्सन. जे काही तुमच्या हातात उरलंय ते फक्त फ्यू बोन्स अँड ॲशेस, ते सुद्धा यू हॅव टू लेट गो. दॅट इज अनदर थिंग टू ब्रिंग यू टू द प्रेझेंट, किंवा फॅक्च्युअल ॲक्सेप्टन्स ऑफ रियालिटी. मग त्याच्यानंतर तुम्ही ते 10वं करता, त्यावेळेला एक काहीतरी करता, 11वं 12वं 13वं, तुम्हाला ती वेळ मिळतो टू डील विथ द ग्रीफ. मग ते 13व्या दिवशी वगैरे ते जेवण असतं, आफ्टर दॅट यू कॅन स्टार्ट डुईंग थिंग्स. म्हणजे कुठेतरी एक त्याच्या त्या टेम्पो सेट केलेला असतो की आता तू थोडंसं बाहेर यायला लाग. कारण मी ऑब्झर्व केलं आहे की आपल्या आधीच्या जनरेशनच्या ज्या विडोज आहेत त्यांच्याविषयी बोलते मी, की त्या धड खूप जुन्या काळाच्याही नाही आहेत किंवा फार फॉरवर्डही नाही आहेत. म्हणजे आत्ता ज्या 75 एजच्या असतील अशा बायकांविषयी मी बोलते आहे, त्यांना असं असतं की त्यांना, त्यांनी कधी नोकरी केलेली असते नसते दोन्ही गोष्टींमधल्या असतात, तर त्यांना मंगळसूत्र काढायचं नसतं. म्हणजे नॉर्मल राहायचं असतं नेहमीसारखं. त्यांची एक साडी ड्रेप करायची पद्धत असते, पिनअप करायची पद्धत असते, पण मी ते करू का नको आता, याच्या पुढे मी काय करायचं.
येस, इवन छोट्या छोट्या गोष्टी
छोट्या
तुम्हाला
छोट्या गोष्टी असतात, टिकली लावू का नको वगैरे.
येस
तर या ज्या गोष्टी आहेत ना, तर या गोष्टी नॉर्मलाइज करण्यासाठी, आता त्या जनरेशनला ते कळत नसतं की काय करायचं. मग तो
येस
एक 13वा दिवस संपला की तुम्ही दिवा पुढे दिवा लावला, यू स्टार्ट डुईंग नॉर्मल थिंग्स. मग त्यात ती टिकली लावायला सुरुवात करते, मग ती प्रॉपर ड्रेसअप, ड्रेसअप नॉट इन सेन्स ऑफ ड्रेसिंग हा, तर इट हेल्प्स इन द ग्रीविंग प्रोसेस. आणि मग पहिलं जे वर्षश्राद्ध असतं आपल्याकडे, त्याच्या वेळेला परत सगळे एकत्र होणं, माइलस्टोन्स असतात हे त्या डेथनंतरचे, तो
येस
एक माइलस्टोन क्रॉस केला ना की बरेचसं लोकांचं नॉर्मलाइज व्हायला लागतं लाईफ. कारण त्या डेथनंतरचे प्रत्येक गोष्ट येणारी असते ती पहिली माइलस्टोन असते. डेथनंतर येणारा पहिला पाडवा, आपल्या मुलांचा पहिला वाढदिवस, दिवाळी, असं. तर त्यामुळे ते पहिल्या पहिल्या गोष्टींना प्रत्येक वेळेला तो एक टोचत राहतं, त्रास होत राहतो. आफ्टर दॅट 1 इयर इज ओव्हर, आता हे कायम असंच होणार आहे. सो इट चेंजेस युअर थॉट प्रोसेस. ग्रीफ समजून घेतला की त्याच्याशी डील कसं करणं हे सोपं जातं. आता याच्यात कुठेतरी स्पिरिच्युअल अँगल कसा येतो, तर जन्माला येणारा प्रत्येक माणसाला मृत्यू आहे. आपण लाईफला खूप मोठं ठरतो, माझं लाईफ माझं लाईफ, किंवा तिला खूप व्हॅल्यू देतो. पण फॉर मी लाईफ इज जस्ट अन इंटरवल बिटवीन बर्थ अँड डेथ.
लाइफ इज अन इंटरवल बिटवीन बर्थ अँड डेथ, राईट? ओके, या.
तुम्ही परत परत जन्म घेत असता, तर प्रत्येक जन्म घेणं जे असतं, जन्म हा इंटरवल असतो तुमच्या लाईफ आणि डेथमधला. पण प्रत्येक माणूस जाणार आहे, नवरा बायकोमध्ये कोणतरी पहिलं जाणार आहे, कोणतरी नंतर जाणार आहे. तर ते तुम्ही थोडंसं अशा प्रकारचं तुमचं वाचन असं, आपल्याला आश्रम आहेत आपल्या ह्याच्यात, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, ते हे कशासाठी दिलेले आहेत की त्या त्या वेळेला करायच्या या गोष्टी आहेत. माझ्या दृष्टीने स्टार्टिंग रिडिंग अबाउट सच थिंग्स शुड बी क्वाईट अर्ली. म्हणजे कुठेतरी हे वाचन असतं, हे अंडरस्टँडिंग असतं किंवा माइंडफुलनेस असतो की माणूस जाणार आहे, एव्हरीथिंग इज टेम्पररी, तेव्हा तुम्ही तुम्हाला तो त्रासही कमी होतो. ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट ही पर्मनंट आहे, नाहीच आहे, म्हणजे कुणी कोणालाही विचारलं आपण, कोणी एकमेकांना, आजी आजोबा आहेत का, पणजी पणजोबा आहेत का, नाही, पण मला पणजी पणजोबा गेल्याचं ग्रीफ आहे का, नाही, कारण मी पणजी पणजोबांना बघितलंच नाही, बघितलं असेल पण मी छोटीच होते. तसंच वडील गेलेत माझे किंवा माझे मिस्टर गेलेत, तर या गोष्टीचा मला ग्रीफ असणार आहे, माझ्या नंतरच्या 2 पिढीला नाही आहे. टेम्पररीनेस ऑफ लाईफ हे जितकं आपल्याला लवकर कळेल ना, तितकं त्याला डेथ ही कन्सेप्ट समजून घ्यायला, ओव्हरकम करायला खूप मदत होते. म्हणजे प्रत्येक लाईफमध्ये एक रोल असतो, तो रोल आपण व्यवस्थित पार केला, त्या समोरच्या माणसाने व्यवस्थित पार केला, हे महत्त्वाचं असतं. मोर दॅन बर्थ अँड डेथ, तुम्ही जे वागता मधल्या इंटरवलमध्ये, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणखीन एक गोष्ट याच्याशी अशी समजून सांगायची की आपल्या याच्यात आपल्याला ते सोपं आहे समजायला, आत्मा आपल्या कल्चरमध्ये, हिंदू कल्चरमध्ये त्याला मृत्यू नाही आहे. आणखीन त्याला ॲक्सेप्टन्सला कशी मी मदत करते, व्हॉट आय टेल देम, आता आय एम शेअरिंग दिस ऑन पब्लिक प्लॅटफॉर्म, म्हणजे आणखीन जास्ती लोकांनी ते बघितलं तर इट विल हेल्प देम, की जो माणूस जातो ना तो फक्त शरीर जातं त्याचं, शरीर इज नॉट एव्हरीथिंग, आत्मा जो आहे तो जात नाही. आणि व्हॉट आय हॅव स्टडीड अप टिल नाव, वाचन जे केलं आहे किंवा जे लोकं भेटलेत मोठे आध्यात्मिक, यांनी ब्रायन वाईस, इवन कोणी ब्रायन वाईस वाचलं तरी खूप उपयोग होईल, की जे गेलेली लोकं असतात ना, तर ते दे टेक बर्थ ॲज अ ग्रुप. म्हणजे समजा जर आता एखादा माणूस आधी गेला, तर माझी जी फॅमिली असते तर तीच लोकं माझ्याजवळ परत बर्थ घेणार आहेत नेक्स्ट टाईम. तुम्ही कदाचित पुढच्या जन्मी आई वडील म्हणून असतील, ते तुमचे क्लोजेस्ट फ्रेंड्स असतील, भाऊ असेल, बहीण असेल, मुलगी बनेल, यू टेन टू स्टिक टू युअर ग्रुप. तर त्यामुळे जो गेलेला माणूस असतो तो तुम्ही यूज तो थांबतो अँड देन यू टेक बर्थ, असं जनरली होतं.
म्हणजे काय परतच?
समजा एखादा माणूस गेलाय, तो समजा त्यांनी आधी बर्थ घेतला, तर माझं आणि त्या माणसाचं कनेक्ट परत कसं होईल, तर जनरली ते जो पिरियड असतो आत्मिक स्टेजमध्ये राहण्याचा, आत्मा म्हणून राहण्याचा, तो पिरियड ठरलेला असतो. आपल्याला हे या रेलमध्ये कळत नाही. गेलेला जो व्यक्ती असतो त्याला जर माझ्या पोटी मूल म्हणून जन्माला घ्यायचं असलं, तर ही विल टेक बर्थ इमिजिएटली ॲज माय चाइल्ड, इफ दॅट दॅट स्कोप इज देअर. असतं, सर्वात जे स्ट्रॉंग कनेक्शन असतं, स्ट्रॉंग बॉन्ड ज्या सोलशी असतो, सोल रिलेशन, दे वेट फॉर इच अदर टू कम इन टू दॅट रेल्म अँड देन टेक अ बर्थ.
मी पर्सनल प्रश्न विचारते शिल्पा,
हां
सो डू यू बिलीव दॅट परहॅप्स शशी विल वेट टिल यू गो
ऑफकोर्स
अँड देन
ऑफकोर्स
बोथ ऑफ युअर आत्माज विल डिसाइड
आय बिलीव इन दिस कम्प्लिटली, आय बिलीव इन दिस 100%. ही विल डेफिनेटली वेट फॉर मी. पुढच्या वेळेला आमचं रिलेशन काय असेल आय डोंट नो, म्हणजे वी वी माइट नॉट बी हजबंड वाईफ, वी माइट बी सिबलिंग्स, वी माइट बी क्लोज फ्रेंड्स, काही असू शकतं.
पण ते काहीतरी क्लोजच असणार बिकॉज यू आर
व्हेरी
सो
क्लोज, इट विल बी व्हेरी क्लोज, अँड फॉर इट टू बी व्हेरी क्लोज तुम्हाला एज ग्रुप जवळचा लागतो,
राईट राईट राईट
आणि ते एज ग्रुप जवळचा लागतो, त्यामुळे जो पुढे जातो माणूस, ही मेक्स इट अ पॉईंट, दॅट आत्मा मेक्स इट अ पॉईंट फॉर द अदर पर्सन टू कम. मे बी समजा जर पुढे जाऊन परत एकत्र नवरा बायकोच होणार असलो, तर आता त्यांनी कुठेतरी जन्म घेऊन उपयोगच नाही ना.
येस.
सो दॅट इज अ रिझन वाय दॅट आत्मा वेट्स, असं एक त्याची कन्सेप्ट आहे. दुसरी गोष्ट मी सगळ्यांना सांगते की तुम्हाला तो दिसत नाही आहे म्हणून तो नाही आहे किंवा ती नाही आहे असं नाही आहे. तुमच्याकडे बॅरियर आहे ऑफ युअर बॉडी. मी मागच्या वेळेस सांगितलं जसं मी तुझ्याकडे येऊ शकत नाही विदाउट अ प्लेन, तसं त्या लोकांना आपण दिसत नाही आहे किंवा त्या लोक आपल्याकडे लक्ष देत नाही आहेत किंवा दे आर नॉट पार्ट ऑफ आर लाईफ असं नाही आहे. द पर्सन हू इज क्लोजेस्ट टू यू विल टेक केअर ऑफ यू, विल थिंक अबाउट यू, विल बी देअर फॉर यू इन द अनदर रेल्म. तुम्ही दिसत तुम्हाला दिसत नाही आहे ही तुमची हे आहे, काय म्हणतो आपण, संकुचित. त्यामुळे दोज पीपल हू लव यू अँड यू हॅव पास्ड अवे, दे आर ऑलवेज देअर विथ यू.
बिकॉज वी आर ऑन दिस सॉर्ट ऑफ अ प्लेन हा एक प्रश्न असेल. पण मला नेहमी असा प्रश्न पडतो की फॉर एक्झाम्पल आता माझे वडील गेले, आता माझे वडील इथेच आहेत आणि ही नोज व्हॉट गोईंग ऑन, अशी कॉन्सेप्ट आपण जर का याला ट्रू मानलं तर पण त्यांचा आता जन्म नसेल का झालेला कुठेतरी दुसरीकडे.
तेच तुला मी सांगते की तुमचं जितकं क्लोज रिलेशन ते त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे आता तू म्हणलीस असं, तर तुझं क्लोज रिलेशनशिप सर्वात जास्ती कुठे आहे? आता वडिलांचं तुझं म्हटलं तर वडिलांचं सर्वात जास्ती अटॅचमेंट तुमच्याशी ऑब्व्हियसली असणार, पण सोलमेट रिलेशन आईशी असणार ना.
सो मेनली द पार्टनर्स विल वेट फॉर इच अदर ऑलमोस्ट ऑलवेज.
हां म्हणजे ते रिलेशन, आणि ते जे रिलेशन असतं ना ते इट इज नॉट ऑलवेज व्हेरी स्वीट स्वीट. हां म्हणजे सोल रिलेशन असतं जे सोलमेट्स आपण म्हणतो, ते सोलमेट्सचं रिलेशन नेहमी खूप अगदी गुढीगुढी असतं असं नाही. ते तुमचे गिव्ह अँड टेकच इथं सर्वात जास्ती असतं ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही कदाचित असंही होऊ शकतं की तुमच्याकडनं त्याला त्रास झालेला असतो, त्याच्याकडनं तुम्हाला त्रास झालेला असतो, तर ते अंडरस्टँडिंग त्याला त्या आत्मिक स्टेटमध्ये गेल्यावर कळतं, त्यामुळे ही वॉन्ट्स टू से सॉरी और शी वॉन्ट्स टू से सॉरी, तर त्याच्यासाठी ते थांबतात. इट इज कंटिन्युअस प्रोसेस
द
एव्हरी
स्टोरी
गर्ल
ऑफ
अँड. हां तर त्यामुळे जे एक सोलमेट ही कन्सेप्ट आपण व्हॅलेंटाईन डेशी रिलेट केली की एव्हरीथिंग गुढी गुढी, तसं नसतं. सोलमेट इज समथिंग ऑर समबडी हू इज कनेक्टेड विथ युअर लाईफ इन एन्टँगलमेंट, म्हणजे पूर्णपणे कनेक्टेड आहेत. राईट रॉंग, चांगले वागलेत वाईट वागलेत, पण हॅज इम्पॅक्टेड युअर लाईफ, दॅट इज सोलमेट. की इट नीड नॉट बी गिविंग रोजेस, इट नीड नॉट बी बीइंग इन लव ऑल द टाइम. त्यामुळे तुमचा नवराच तुमचा सोलमेट असेल असं नाही आहे. कुठली तुमची एखादी मैत्रीण सुद्धा असू शकते की जी तुम्हाला लाईफ चेंजिंग याच्यात तुमच्या बरोबर होती, किंवा भाऊ असू शकतो, काकू असू शकते, एनिथिंग. म्हणजे सोलमेट इज नॉट रोमॅन्टिक रिलेशनशिप. ही एक थोडीशी कल्पना थोडीशी चुकीची आहे, आपले फिल्म्समुळे वगैरे असते, व्हॅलेंटाईन डे अशा टाईपच्या कन्सेप्टमुळे असते.
सो इज दिस व्हॉट यू कॉल कार्मिक क्लेन्झिंग?
कार्मिक क्लिन्झिंग ही एक टर्मिनॉलॉजी आहे ॲक्च्युली जी वापरतात. पण काय आहे की आपण जे कर्म कर्म आपल्याला माहिती आहे की आपण जे करतो कायिक वाचिक आणि मनाचं कर्म जे आहेत ही तीन प्रकारची आहेत. कायिक म्हणजे आपण कायाने करणं म्हणजे फिजिकल, वाचिक म्हणजे आपण जे तोंडाने बोलतो वाच्याद्वारे ते, आणि मनाने बोलतो ती मानसिक, म्हणजे मनात काय विचार येतात दॅट इज ऑल्सो कर्म. स्टोरी ही माहिती आहे की मानसिक कर्मसुद्धा तितकं महत्त्वाचं असतं की ज्या वेळेला पांडव जात होते स्वर्गाच्या कडे, तर त्यावेळी फक्त धर्मराज शेवटपर्यंत जाऊ शकले, बाकीचे सगळे मध्ये मध्ये पडले. तर त्यावेळेला द्रौपदी, द्रौपदीला तर आपण त्या आपल्या पाच सती म्हणजे पवित्र असं,
यस
तर ते तिला सुद्धा स्वर्गात नाही जाता आलं. तर त्यावेळेला तिला विचारलं की तुला का नाही जाता आलं, म्हणजे आफ्टर हर डेथ हर आत्मा वॉज आस्ट. तर तिने सांगितलं की ज्या माझे पाच पती होते त्यांच्याविषयी मी पतिव्रता होतेच, पण ज्या वेळेला मला कळलं की कर्णसुद्धा पांडवच आहे, तर त्यावेळेला माझ्या मनात विचार आला की हा सुद्धा माझा पती असता. कुठेतरी त्याच्यात, हां, कुठेतरी त्याच्यात एक सेकंदाची मानसिक वासना निर्माण झाली. हां, म्हणजे
संस्कार
मनाने, हां, ते मनानी केलेले विचार सुद्धा इफेक्टिव्ह असतात. कर्मात आपण धरतो, एव्हरी कर्म हॅज अ रिॲक्शन. आपण काहीही केलं तरी इट हॅज सम रिपरकशन अँड रिॲक्शन. जेव्हा मी तुझ्याशी बोलती आहे किंवा तुला काही सांगती आहे, त्यावेळेला तू काहीतरी मला बोलणार आहेस किंवा तू मला काहीतरी सांगणार आहेस, त्यामुळे ते गिव्ह अँड टेक आहे. तर मी एखादी गोष्ट तुझ्यासाठी निगेटिव्ह केली, तर व्हॉट आय एम डुईंग इज मी माझ्यासाठीच खड्डा खणती आहे. त्या खड्ड्यात मीच कधीतरी पडणार आहे, हे कुठेही विरून जात नाही, हवेत जात नाही. मी कोणाच्याही विषयी वाईट बोलले तरी ते इट इज गोइंग टू बी फ्रोझन इन टाईम कुठेतरी. तुझ्यापर्यंत जरी पोचलं नाही तरी, तुझ्या मी मागे बोलले तरी, आणि माझ्या मनात जरी वाईट विचार आला तरी त्याची प्रिकॉशन्स जास्ती नसतील. तर फिजिकल जे असतं, म्हणजे मी एखाद्याच्या तोंडात मारणं, दुसरी गोष्ट वाचेनी, म्हणजे मी एखाद्याला म्हणणं मी तुला मारते बरं का, किंवा मी मार देईन, किंवा एक थोबाडीत देईन, आणि दुसरं म्हणजे विचार करणं की मी चांगली थोबाडीत देण्याजोगं बोलला हा, असं तीन गोष्टी आहेत. तर जे रिॲक्शन आहे ते फिजिकल ॲक्शनचं रिॲक्शन पटकन येणार, तो मला एक तर मारणार किंवा व्हॉट एव्हर, नंतर मी असं म्हटल्यावर तो मला म्हणणार, मी बोलले नाही, मनात विचार केला तर तो काही बोलणार नाही, पण त्याचा विचार मी केला आहे ना, तो विचार मी केला आहे, दॅट इज गोइंग टू स्टे. तर त्यामुळे याचे रिपरकशन्स वेगळे असतील, पण या तिन्ही कर्मांचे रिपरकशन्स आपल्याला फेस करायला लागतात. इट इज राईट, जस्ट लाईक बुमरँग, जितकं आपण जोरात थ्रो करू तितकं ते आपल्याकडे येतं. दिस इज थिअरी ऑफ कर्मा. तू कुठलंही कर्म विरून जात नाही, त्यामुळे जे काही तुम्ही कराल ते तुम्हाला परत भोगावं लागतं. आत्ता आपण जे भोगतोय किंवा आत्ता आपण ज्यातनं जातोय, हे कुठेतरी मी मागे काहीतरी केलेले फ्लॉज आहेत जे आज माझ्याशी मला त्रास देत आहेत. त्यामुळे जेव्हा एखादा माणूस म्हणतो माझ्याच नशिबात का आहे, तर ते तुझ्या नशिबात एवढ्यासाठी बाबा, कारण कधीतरी मागच्या लाईफमध्ये तू हे कोणाला तरी दिलेलं आहेस हे दुःख, म्हणून ते तुला येते. मग हे कर्म काही आहे का वे की यातनं आपण कुठेतरी बाहेर पडू शकू किंवा हे न्यूट्रलाइज करू शकू, म्हणजे हे जे मी तुला बोलणार तू मला बोलणार, मी तुला बोलणार तू मला बोलणार, मग हे कुठे आपण थांबू शकू का?
होणार
तर
कुठे?
हो, हां, तर हे थांबू शकतो. कसं? एक तर सायलेन्स, म्हणजे बोलतानाच, ह्याच्यात मी सांगते आत्ताच्या सिच्युएशनमध्ये, की जेव्हा एखादा माणूस आपल्याला वाटेल तसा बोलत असतो त्यावेळेला आपण सायलेंट राहिलो तर तो माणूस बोलेल 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 आणि गप्प बसेल, कारण तो जे इन्स्टिगेट करतोय, मी इन्स्टिगेट होतच नाही आहे, त्यामुळे द पॉवर इज विथ मी, आय हॅव द पॉवर ऑफ सायलेन्स, सायलेन्स इज अ पॉवर. तसंच ज्या वेळेला एखादा माणूस आपल्याला दुःख देतोय तर त्यावेळेला मी जर रिॲक्ट केला नाही तर मी माझं कर्म क्रिएट करत नाही, तो मला बोलतोय हे माझं कर्म नाही आहे, ते त्याचं कर्म आहे की मी त्याला खत पाणी नाही घातलं. माइंडफुलनेस, अगेन प्रॅक्टिसिंग माइंडफुलनेस, कोणी आपल्याला काही बोललं, मला कितीही गाढव बोललं तरी मी गाढव आहे का? नाही. वाय डू आय हॅव टू से मी गाढव नाही आहे? वाय डू आय हॅव टू अटर अ फ्यू वर्ड्स अँड एक्सप्लेन दॅट आय एम नॉट गाढव? तर त्यामुळे ते त्या ठिकाणी तुम्ही तुमचं कर्म तुम्ही करत नाही काही, हे झालं न्यूट्रल. हां, आणि पॉझिटिव्ह कर्मच केले तर त्याला तुम्हाला पॉझिटिव्हच बेनिफिट मिळणार आहे. समजा आज मी कोणाला मदत केली तर उद्या ज्यावेळेला मला मदतीची गरज पडेल कुठनं तरी कोणतंही येऊन मदत करेल, किंवा तीच व्यक्ती करेल ज्या व्यक्तीला मी मदत केली आहे. त्यामुळे हे दोन्ही आहे, ज्या माणसाला त्रास दिलाय तो त्रास देईल, ज्या माणसाला मदत केली आहे तो मदत करेल. पण हे सगळ्यातनं जर आपल्याला सुटायचं असलं तर स्टॉपिंग द कर्मा म्हणजे नॉट रिॲक्टिंग बेसिकली. आणि आधी जे केलेले आहेत, म्हणजे जर मी मागच्या जन्मांमध्ये कोणाला त्रास दिलेला असला आणि त्याचे मला न कळत, म्हणजे काहीच नाही आहे, मी काहीच करत नाही, बट स्टील आय एम फेसिंग लॉट्स ऑफ इश्यूज, असं असेल तर त्यावेळेला सर्वात सोपा गोष्ट जो सांगितलेली आहे आपल्याला, या जन्मात, मागच्या जन्मात कधीही कोणालाही मी काही दुखवलं गेलं असलं तर मी त्या व्यक्तींची, त्या सिच्युएशन्सची मी माफी मागतो. असं रोज रात्री झोपताना म्हटलं ना तरी इट मेक्स लॉट्स ऑफ डिफरन्स. मी 28 वर्ष पैकी जवळजवळ 24 ते 22 वर्ष हे प्रॅक्टिस करते रिलेटेड टू कर्मा. त्या लोकांना इतकं पीसफुल वाटतं आणि इतकं अनुभव आलेले आहेत ना की यू टर्न इट अराउंड विथ फुल कॉन्शियसनेस आणि कॉन्शियन्स. कॉन्शियसनेस इज डिफरंट, कॉन्शियन्स इज डिफरंट. ह्या दोन्ही गोष्टींनी, कन्व्हिक्शननी तुम्ही जेव्हा एखाद्या कोणाची माफी मागता जस्ट टू युअर सेल्फ, इट रिचेस आउट टू दॅट युनिव्हर्सल रेल्म. मी जर तुझी माफीच मागून टाकली मी केलेल्या सगळ्या गोष्टींची, तर तुला परत मला काही हात उगारायचा प्रश्नच येत नाही ना. तू उगारलास तरी मी माफीच मागते आणि आय ऑल्सो फगिव्ह. म्हणजे नुसतं माफी मागणं नाही आहे तर माफ करणं नाही आहे. म्हणजे तू मला काही बोलली असलीस तरी माझं रिॲक्शन होत राहणार आहे जन्मोजन्मी.
यु नो, एक क्रिटिसिझम टू आवर थिअरी ऑफ कर्म इन इन द सोसायटीज दॅट डोंट बिलीव्ह इन कर्म इज दॅट दिस गिव्ह अस अ लिवे टू बिहेव द वे वी वॉन्ट. किंवा आपण आत्ता म्हटलं तसं की सो लॉंग एज आय हॅव सेड की ओके मला माफ कर फॉर वॉट एव्हर आय हॅव डन, मग ते सगळं इक्वलाइज होणार आहे. तसं नाही आहे ते. सो त्याही बद्दल
त्याची इंटेन्सिटी कमी होणार आहे. म्हणजे मी उद्या उठून तोंडात मारत सुटले समोर येणाऱ्या प्रत्येकाला
सॉरी सॉरी म्हटलं तर ते
तरी
काही ते
सॉरी, हां, इट इज नॉट गोइंग टू बी तेवढं इफेक्टिव्ह होणार नाही. आणि विनाकारण, उदाहरणार्थ ते आपण जे डिसेबिलिटीचं म्हटलो की काही केलेलं नाही आहे कोणी त्या व्यक्तीनी, म्हणजे कोणाला दुखवलं नाही आहे, कोणाला काही केलेलं नाही आहे, आनंदी जगलेली आहे लाईफ, पण त्या नवरा बायकोंचं बेबी डिसेबल्ड होतं, मग का होतं? मग तुमचं त्याची काळजी घेणं हे कुठलं तरी तुमचं ते कार्मिक गिव्ह अँड टेक आहे. अशा याच्यात आपण बोलतोय. म्हणजे जे लोक कर्मा थिअरीच्या अगेन्स्ट जातात किंवा क्वेश्चन करतात ते तितक्या डीपमध्ये त्याचा विचार करत नाहीत किंवा डीपमध्ये त्याचा अभ्यास करत नाहीत. वरवरच्या गोष्टींवर रिॲक्शन असते ती. सगळं आहे पण त्याचा मुलगा आंधळा आहे का? बिकॉज त्या व्यक्तीला त्याचं काळजी घेण्याची जबाबदारी आहे, कारण कधीतरी त्या व्यक्तीने तुझी पूर्ण काळजी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुला जे सफरिंग आहे की तुला घराच्या बाहेर पडता येत नाही, काही करता येत नाही, या गोष्टी आहेत या तू कुठेतरी त्या दिल्यात त्यामुळे तुला घ्यायला लागतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे मी नेहमी मानते असं की टू ईच हर ओन थॉट प्रोसेस असते, की एखाद्याने ती कर्मा थिअरी न मानणं हे सुद्धा एक ऍक्शन आहे, हे सुद्धा पार्ट ऑफ हिज कर्मा. हां,
स्पिरिच्युअल प्रोग्रेस.
एक्झॅक्टली, स्पिरिच्युअल ग्रोथ आहे किंवा स्पिरिच्युअल विचार करायला लागणं सुद्धा स्पिरिच्युअल ग्रोथ आहे.
येस
कर्मा थिअरी आहे की नाही हे विचार करणं सुद्धा स्पिरिच्युअल ग्रोथ
येस
आहे. आणि जेव्हा तुम्ही कर्मा या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागता ना, ते आपण मागे आलो की ग्रीफ, की म्हणजे मी या माणसाला परत भेटणार आहे, दिस इज नॉट द एंड, हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुमचं ग्रीफही कमी होतं आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या साध्या आणि सोप्या होऊन जातात सगळं. म्हणजे समोरचा माणूस माझ्याशी असं का वागतोय तो त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही, आय डोंट नीड टू आन्सर बॅक. हे जेव्हा एकदा तुम्ही कन्व्हिक्शननी ॲक्सेप्ट करता तेव्हा तुमचं डे टू डे लाईफ जगणंही सोपं होतं. तर याच्यासाठी सोपा उपाय म्हणजे माफी मागणं आणि माफ करणं. माफी मागण्याला सुद्धा खूप स्ट्रेंथ लागते, म्हणजे जनरल याच्यात सुद्धा इतका इगो असतो आपल्या याच्यात की माफी मागणं सुद्धा अवघड असतं. माफी मागायची आणि माफ करून टाकायचं, कारण दोन्ही केलं नाही तरी यू आर होल्डिंग ऑन टू समथिंग ऑफ द पास्ट, बॅगेज आहे तुमच्या डोक्यावरती.
असं असं अजून एक कॉन्सेप्ट जी रेवती जिचा मी एकदा मागे इंटरव्ह्यू गप्पा मारली होत्या, ती म्हणते की रोज तुम्ही बिगिनिंग ऑफ द डेज म्हणा की जी माझी कर्म आता येणार आहेत आणि जी मी आजपर्यंत केली आहेत ती सगळी कृष्णाच्या कृष्णार्पणच असते, ती सगळं
एक्झॅक्टली,
कृष्णाला. ऑफकोर्स म्हणजे
बरोबर.
तुम्ही कृष्णावर विश्वास ठेवता पण कृष्ण ही
हां
एनिबडी इट्स वॉट
हां
एव्हर यू बिलीव्ह इन नाही.
बरोबरच आहे. म्हणजे जी आपण करतोय कर्म याला जर आपण अटॅचच नसलो, एखादी गोष्ट मी केली, समजा एक पुस्तक मी आणलं कोणाला तरी गिफ्ट केलं, त्याचा मी केलं मी केलं मी केलं म्हणजे सगळं मीवर आहे, ओनस इज ऑन यू. तुम्ही त्या कर्माला चिकटून आहात. जे म्हणतो नेकी कर बदी में डाल, करून संपलं ते. व्हॉट आर यू होल्डिंग ऑन टू?
फीलिंग ऑफ हे कम्स फ्रॉम ना, की मी त्याच्यासाठी इतकं केलं
हाँ
पण ते मला एक फोन कॉल येईल,
हाँ म्हणजे
पण
दॅट
दॅट्स
इज,
कम्प्लिटली सेपरेट. तू केलं संपलं तू.
हाँ तिथे ते इगो चं हे वाढ सुरू होते. द इगो
And then
किप्स ग्रोइंग.
you're attached, which means you're attached to whatever you do.
हाँ, यू गेट अटॅच टू थिंग्स. बेसिकली आपल्या रिलीजनमध्ये, आपल्या कल्चरमध्ये कनेक्टेड टू एव्हरीथिंग बट अटॅच टू नथिंग अशी कन्सेप्ट आहे.
वाह
तुम्ही
मस्त.
कनेक्टेड आहात पण तुम्ही अटॅच राहू नका असं. तर त्यामुळे कुठलाही कर्म केलं तर ते जे रेवतीने सांगितलं बरोबर की मी जे करतीये ते मी सगळं कृष्णाला अर्पण करतीये, अगदी बरोबर आहे, पण दॅट डझंट गिव्ह यू द लिवे टू परफॉर्म
डू वॉट एवर
चुकीचे
यू
कर्म.
फील.
हां म्हणजे उद्या जाऊन चोरी केली कृष्णाला अर्पण केलं असं नसतं, पण त्या लेवलला जेव्हा माणूस येतो, रेवती म्हणते त्या लेवलला की मी करतीये कर्म ते कृष्णाला अर्पण करते, तेव्हा तो त्याची कर्मही तशीच असतात. म्हणजे त्यावेळेला तुम्ही केलं काय, केलं तुम्ही, हु आर यू, यू स्टार्ट क्वेश्चनिंग युअर सेल्फ. म्हणजे हे मी एखादी गोष्ट केली का केली, रिसोर्सेस आहेत, रिसोर्सेस आहेत कसे आहेत. छोटंसं उदाहरण सांगते की आय एम सो लकी, म्हणजे माझी कर्म चांगली आहेत, आय एम सो लकी की आय वॉज बॉर्न टू माय पेरेंट्स, खूप छान फॅमिली लाईफ. दुसरी, इन स्पाईट ऑफ माय हजबंड पासिंग अवे अर्ली, मी सांगते आहे हे म्हणजे टेक इट विथ दॅट कॉन्टेक्स्ट. आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी लकी की आई बाबा चांगले होते, लाईफ पार्टनर चांगला होता, चिल्ड्रन आर गुड, आय स्टे इन पुणे विच इज अ सेफ सिटी, महाराष्ट्र इज अ सेफ प्लेस, इंडिया चांगली आहे, इंडियन कल्चर चांगलं आहे, डायव्हर्स आहे, आध्यात्मिकरित्या मला डेव्हलप करायला चान्स आहे. त्याच्यानंतर असं जर आपण केलं ना, वी स्टार्ट काउंटिंग आर ब्लेसिंग्स, आपल्याला वाटतं की आय एम द वन हु इज ब्लेस्ड विथ एव्हरीथिंग.
अनदर कॉन्सेप्ट दो नॉट डिरेक्टली विथ टू एनिथिंग टू डू विथ कर्म. सुधा मूर्ती म्हणतात की तुमचं जेवढं तुम्हाला, दिस इज फिनान्शियली, की तुमचे फायनान्सेस जेवढे तुम्हाला जरुरी आहेत तेवढे तुमचं लुक आफ्टर झालं, यू नो यू सेट युअरसेल्फ की मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, वॉट एव्हर पाहिजे, की त्या
बरोबर,
पलीकडे यू डेफिनेटली डोंट नीड द मनी. आणि
करेक्ट,
देन यू ट्रीट दॅट ऍज अ ट्रस्टी, यू आर अ ट्रस्टी टू दॅट, टू दोज
एक्झॅक्टली
फंड्स, सो
एक्झॅक्टली
दॅट यू कॅन,
एक्झॅक्ट.
यू आर ओनली अ ट्रस्टी, यू डोंट गेट अटॅच टू इट.
खूपच छान. हे माझ्या बाबांनी मला सांगितलं की वॉट एव्हर आय हॅव गॉट फ्रॉम द एअरलूम, म्हणजे माझ्या नवऱ्याकडनं किंवा माझ्या आईबाबांकडनं, त्यांनी सांगितलं यू आर जस्ट ट्रस्टी ऑफ दोज फंड्स फॉर द सेक ऑफ युअर चाइल्ड, तुझा त्याच्यावर काही हक्क नाही आहे. तसंच आता तू जे म्हणलीस की बेसिक जे आपल्या गरजा भागवल्या जातात, त्याच्यानंतर जे असतं ते शो ऑफसाठी असतं, ती लाईफस्टाईल असते. आय एम ओके विथ जस्ट टू पेअर ऑफ क्लोज, एक आज घालायचं एक उद्या, पोटाला जेवढं खाता येतं तेवढंच आपण खाणार. समजा जरी अगदी माझ्याकडे मला कॅव्हिया आणून ठेवला आणि गोल्डचे ते फॉइल्स असतात तशी मिठाई आणून ठेवली, तरी माझं पोट काय आहे की मी दोन खाऊ शकेन ग. म्हणजे
येस
देर आर फिजिकल लिमिटेशन्स ऑल्सो. मेंटली आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते कुठलेही आपण घेऊन जात नसतो, हे सगळ्यांना कळत असतं, पण तरी ती वासना थांबत नाही.
नाही. सो हे जे, ही जी तू कर्माबद्दल बोललीस, दॅट इज व्हॉट यू हॅव कॉइंड एज कर्म क्लीनिंग.
करेक्ट, क्लेन्झिंग कर्मा म्हणजे न्यूट्रलायझिंग इट, याच्यासाठी ते क्लेन्झिंग कर्मा म्हणजे
सो
ही,
यू यूज इट ऑलमोस्ट लाइक अ काउन्सिलिंग टेक्निक दो, स्पेशली फॉर द
येस,
इंडियन डायस्पोरा.
म्हणजे ग्रीफ मॅनेजमेंटसाठी इट इज अ काउन्सिलिंग टेक्निक आणि इट इज समथिंग विच आय एक्सपेक्ट अँड आस्क पीपल टू फॉलो, म्हणजे टू फॉलो इन युअर डे टू डे लाईफ, टू बी हॅपी आणि बॅलन्स्ड राहता. अगं तुम्ही आनंदाने हुरळू नाही जात नाही आणि तुम्ही ग्रीफनी एकदम कोलमडूनही जात नाही, कारण यू नो बोथ ऑफ दीज थिंग्स आर टेम्पररी, कुठलंच राहणार नाही आहे.
सो म्हणजे जस्ट अ फ्यू टेक अवेज, लेट्स से आय कम टू यू फॉर ग्रीफ काउन्सिलिंग.
ओके
सो फॉर फ्रॉम द कर्मा क्लेन्झिंग पॉइंट ऑफ व्ह्यू, व्हॉट आर दोज फ्यू थिंग्स दॅट यू से टू मी दॅट आय शुड बी डुईंग?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हाय मी, हे नाही विचारायचं, व्हाय नॉट मी, व्हाय मी च्या ऐवजी व्हाय नॉट मी. दुसरी गोष्ट म्हणजे सीकिंग फगिवनेस आणि फगिविंग, दॅट्स ऑल यू नीड टू डू. आय हॅव टू टॉक दॅट पर्सन थ्रू ऑल दिस, म्हणजे एका सेशनमध्ये तर हे होतच नाही, पण वन्स दॅट पर्सन गेट्स टू दॅट पोझिशन ना, त्याच्याने नंतर इट इज ब्लिस. का आहे लाईफ, का आहे आपला रोल, का आहे आपण काय करतोय, हे बेसिक क्वेश्चन्स तुमचे जेव्हा आन्सर होतात ना, तेव्हा लाईफ इज ब्लिस. तुम्ही तुमच्याकडे 2 किलोचं सोनं आणून दिलं तरी तुम्ही हुरळून जात नाही, तुमच्याकडचं 2 किलोचं सोनं कुणी घेऊन गेलं तरी तुम्ही हुरळून जात नाही. यू आर नॉट अटॅच टू एनिथिंग सुपरफिशियल, फिजिकल थिंग्स, टायटल्स.
ॲट अ मोर प्रॅक्टिकल लेवल, म्हणजे तू हे जेव्हा टेक्निक इस्पेशली ग्रीफ मॅनेजमेंटच्या पेशंट्सना म्हण किंवा क्लायंट्सना म्हण शिकवतेस आणि यू गेट देम टू डू दिस रेग्युलरली, की रोज रोज म्हणा की सॉरी, माफी
नाही,
मागा.
हे बेसिकली कर्माची थिअरी सांगते मी ग्रीफ मॅनेजमेंटला. ग्रीफ मॅनेजमेंटला बरेच कांगोरे असतात. सीकिंग फगिनेस आणि फगिविंग पीपल इज हॅव्हिंग अ बॅलन्स स्टेट ऑफ माइंड. तुम्ही काम होता,
फॉर एव्हरीबडी रिअली, नॉट जस्ट
हां,
फॉर प्रोड्यूसर.
येस, जस्ट फॉर ग्रीफ नाही आहे, इट इज फॉर एव्हरीथिंग, एव्हरीथिंग दॅट यू गो थ्रू. मी का, मी का, असं जास्ती असं. मला काय हे आलं, माझाच नवरा का गेला इतक्या लवकर, किती जणांचा गेला, यू डोंट, यू जस्ट डोंट नो.
पण मी असं विचारणार होते की वेन दीज पीपल अप्लाय दिस ऑन अ रेग्युलर बेसिस, व्हॉट इज द फीडबॅक दॅट यू गेट?
फीडबॅक म्हणजे फिलिंग ऑफ कामनेस. त्याच्यात ऑब्व्हियसली म्हणजे येतच कर्माचा विषय येतोच, स्पिरिच्युअल विषय येतोच, कारण डेथ ही अशी गोष्ट आहे की इट इज इट कॅनॉट बी एक्सप्लेन इन वर्ड्स. म्हणजे ते जे टर्निंग पॉईंट इन युअर लाईफ, इट कॅन टेक यू टुवर्ड्स अध्यात्म ऑर इट कॅन टेक यू टुवर्ड्स कम्प्लीट डिग्रेडेशन ऑफ युअर पर्सनॅलिटी. म्हणजे तुम्ही डाऊनफॉल डाऊनफॉलवर जाता किंवा तुमचं आध्यात्मिक आहे.
गुड थिंग दॅट हॅपन्स विच आय सीन इन दिस सोसायटी सो मच इज की समजा तुमचा मुलगा मुलगी कोणीतरी विथ सम सम एक्स वाय झेड इलनेस गेला, यू फाइंड सो मेनी पीपल देन फॉर्मिंग अ चॅरिटी वर्किंग टुवर्ड्स दॅट,
करेक्ट
टुवर्ड्स मोर सायंटिफिक रिसर्च किंवा त्या
करेक्ट
त्या टाईपच्या कंडिशनना सपोर्ट करणं, टर्निंग पॉइंट बेसिकली इन
करेक्ट.
लाईफ.
हां, तेच तर, त्यामुळे तेच की दिस इज द पॉइंट वेअर आय गेट पीपल, अक्षरशः आय कॅन गेट होल्ड ऑफ दोज पीपल टू टर्न देम टुवर्ड्स थिंकिंग स्पिरिच्युअली, आणि ते मी यूज करते. आणि त्याच्यानंतर जे त्यांच्यात चेंजेस होतात, की इट इज नॉट अबाउट बिलीफ सिस्टम, बिलीफ सिस्टम काही नाही. तुम्ही म्हणजे हेच मी सिंगापोरमध्ये केलेलं आहे, हेच मी डेन्मार्कमध्ये केलेलं आहे, म्हणजे कुठलंही कल्चरल बॅरियर याला नाही आहे. सीकिंग फगिवनेस आणि फगिविंग याला काहीच कल्चरल बॅरियर नाही. त्याच्यानंतर जे त्यांना बॅलन्स्ड वाटतं, हॅपी वाटतं, नॉट टेम्पररी हॅपीनेस, की तुम्ही कार घेतली म्हणून होणारा हॅपीनेस. पहिल्या दिवशी कार घेतली त्याचा आनंद असतो, दुसऱ्या दिवशी बाकी कोणाला घेणं देणं नसतं, आणि ती तिसऱ्या दिवशी जुनी होऊन जाते चालवायला लागल्यावर. स्टेट ऑफ कामनेस, बॅलन्स्ड, म्हणजे आय फील सो हॅपी की ते कल्चरल त्याला काही हे नसल्यामुळे. म्हणजे माय फ्रेंड्स, आय कॉल देम फ्रेंड्स, की आधी माझ्याकडे पेशंट म्हणून येतात, काउन्सिलिंग म्हणून येतात, पण आफ्टर दॅट ऑल अराउंड द वर्ल्ड पीपल, कोणी चायनीज आहे प्रॅक्टिसिंग चायनीज, कोणी प्रॅक्टिसिंग कॅथलिझम कॅथलिक आहे, म्हणजे कुठल्याही याचे आहेत, प्रोटेस्टंट आहेत, हे सगळे जरी असले तरी एक बेसिक जेव्हा त्यांना ती कन्सेप्ट क्लिअर होते, इट बिकम्स इझी फॉर देम टू डील विथ इट, डील विथ ग्रीफ, डील विथ लाईफ, आणि एक कामनेस, एक बॅलन्स्ड लाईफ जगायला ते लागतात.
एक्सलेंट.
याच्यासाठी तुम्हाला एक गायडन्स लागतो, आणि दॅट इज गुरुतत्व.
सो व्हेरी कन्व्हिनियंटली वी कम ऑन टू गुरुज. आपण पहिल्या पार्ट मध्ये जेव्हा तू बोललीस तेव्हा तू बोललीस असती की बिगेस्ट टीचर वर युअर डॅड शशी
यस
आणि लॉट्स ऑफ रीडिंग. सो हे तर
यस
सगळं आहेच आहे, पण टेल इज अ बिट मोर अबाउट जे कोणी तुझे गुरु म्हणा किंवा
यस
ज्यांच्याकडून तू एक स्पिरिच्युअल
हो.
शिकलीस.
आता एक म्हणजे प्रत्येक, आय ट्रीट एव्हरी एक्सपिरियन्स वेदर गुड ऑर बॅड, आय टेक इट एज अ लर्निंग एक्सपिरियन्स. त्यामुळे ईच अँड एव्हरी एक्सपिरियन्स इज अ गुरु टू मी. ओके, आता ते झालं, म्हणजे दॅट इज माय लाईफस्टाईल, ती माझी आहे. पण एक पर्सॉनिफिकेशन ऑफ गुरु जर करायचं झालं, तर मी 96 97 मध्ये आय गॉट कनेक्टेड विथ आर्ट ऑफ लिव्हिंग,
करेक्ट.
श्री श्री रविशंकर. तर तिथे जाऊन मी बऱ्याचशा गोष्टी शिकले. म्हणजे श्री श्री रविशंकर गुरुजी आहेत, ही इज माय गुरु. त्याच्यानंतर वाचनात श्री एम म्हणून आहेत, महाअवतार बाबाजी आहेत, महावतार बाबाजी तर म्हणजे इफ यू हॅव रेड अबाउट हिम, हर्ड अबाउट हिम, सोल फॉर्ममध्ये ही लिव्स इटर्नली, इटर्नल गुरु आहेत ते. ते आहेत शंतनू सुगवेकर म्हणून आहे, त्याला मी शांतनदास म्हणते. तर आत्ता अगदी म्हणजे यू डोंट नीड टू कनेक्ट विथ युअर गुरु अगदी कुठेतरी खूप वर्षांपासनं असं नाही. आय कनेक्टेड विथ हिम 5 6 इयर्स बॅक, मे बी 2017. 2017 ही हॅपन टू मै बी माय डॅड्स फ्रेंड्स सन. पण शांतनदा इज सो मच स्पिरिच्युअली प्रोग्रेस्ड पर्सन. आणि स्पिरिच्युअलिटी तुमच्या क्लोजमधनं आणि याच्यात नसते बरं का. म्हणजे तसा तो ही इज अ रणजी क्रिकेटियर आहे, ही हॅज मेनी व्हॉट यू से अवॉर्ड्स टू हिज नेम्स आणि रेकॉर्ड्स टू हिज नेम्स. तो प्रॉपर ही वेज नॉर्मल क्लोदिंग, जीन्स, टी शर्ट असं. पण स्पिरिच्युअली ही हॅज रीच सच अ पोझिशन की तो म्हणजे ही इज माय गुरु इन इन अ वे. ही एका प्रकारे ही इज देअर. इफ आय हॅव टू डिस्कस एनिथिंग अबाउट दिस काइंड ऑफ कन्सेप्ट, ही इज माय गुरु. त्याच्यानंतर डॉक्टर अतुल बिनिवाले आहेत. तर डॉक्टर अतुल बिनिवाले आय कॉल हिम अतुलदा, अगेन ही इज अ फॅमिली फ्रेंड. ही गिव्स हिज कम्प्लीट स्ट्रेंथ, कम्प्लीट नॉलेज एखाद्याला बरं करण्यासाठी. म्हणजे एक शक्यता जरी असली तरी तो ती पडताळून, हां, इफ तुम्ही काही जे करत असाल त्याला ते 100% देणं, हार न मानणं. तर हे जे आहे आणि डे टू डे लाईफमध्ये कसं जगायचं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, हे त्यांनी शिकवलं मला. हे त्याबाबत तो गुरु आहे. म्हणजे अगदी बेसिक गोष्टी ज्या असतात ना, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला मिस आउट झालेल्या असतात, अशा गोष्टींची एनलाइटनमेंट ही अतुलदानी दिली. सो ही इज अनादर गुरु
एनी
फॉर
एग्जाम्पल
कॉन्फिडेंट.
म्हणलीसच, गिव 100%.
हां, की आता छोटीशी गोष्ट म्हणजे की त्यांनी मला सांगितलं की व्हेन यू कॉल मी आय टेक अप अ कॉल, म्हणजे तो डॉक्टर इज व्हेरी बिझी, ही विल बी टेकिंग अप अ कॉल, बट आय शुड बी अवेअर की तो कॉल मी त्याला त्या वेळेला केला तो तितका इम्पॉर्टंट आहे. ही इज विथ अ पेशंट. समजा मी त्याला कॉल करतीये, ही इज नेवर गोइंग टू रिजेक्ट माय कॉल, पण इट मीन्स इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की त्यावेळेला जर मी कॉल केला तर तो तितक्या स्ट्रेंथचा इश्यू पाहिजे की त्याला मी त्याच्या पेशंट्सना बघत असताना डिस्टर्ब करणं. छोटी गोष्ट आहे पण इट मेक्स सेन्स. सो दिस इज इनकल्केटेड इन मी आणि त्यामुळे मी ती प्रॉपगेट करू शकते ना. तसं किंवा आणखीन म्हणजे माझी मुलगी की ती सुद्धा एका प्रकारे शी इज पर्सोनिफिकेशन ऑफ अ गुरु. कारण या एजमध्ये, ॲट द एज ऑफ 15 16, यू आर लिव्हिंग इन अ डिफरंट कंट्री, यू आर रिस्पॉन्सिबली लिव्हिंग, फिनान्सेस व्यवस्थित मॅनेज करते, स्वतःचं काम, कॉलेज हे. तर हे जर मी मला 15 इयर्स, वेन आय थिंक ऑफ माय सेल्फ ॲट द एज ऑफ 15 16, आय वॉज नो वेअर. सासूबाई माझ्या गुरु आहेत, त्यांनी एका मागोमाग एक ट्रॅजेडीज बघितल्या. शी इज स्टँडिंग स्ट्रॉंग इन स्पाइट ऑफ दॅट. त्या गुरु आहेत. त्यातलं आध्यात्मिक जे घेणं आहे ते आध्यात्मिक पार्ट मी ॲब्झॉर्ब करते. म्हणजे आय हॅव दॅट नॅक ऑफ पिकिंग अप पर्ल्स ऑफ विजडम फ्रॉम पीपल. आणि हे कशामुळे होतं की आय एम इन द प्रेझेंट मोमेंट, त्यामुळे मला ते सांगितलेलं ते येस हे मी घ्यायला पाहिजे, हे घेतला पाहिजे, आय ऑब्झॉर्ब इट. पण लाईफ चेंजिंग जे म्हणतो आपल्याला गुरुज जर म्हटलं तर शांतनदा आणि अतुलला, दीज टू पीपल आर आय मीन माय पिलर ऑफ स्ट्रेंथ. अँड दे नो इट, अँड दे नो इट. यू कॅन ऑल्सो टॉक टू शांतनदा, तुझे जे ऑडियन्स आहेत दे विल बी व्हेरी हॅपी टू मीट हिम. आणि
डेफिनेटली
इवन अतुलला, इफ एनिथिंग, एनी मेडिकल थिंग्स यू नीड पीपल टू अंडरस्टँड, टू लर्न एनिथिंग रिलेटेड टू मेडिकल थिंग्स, चूझिंग युअर डॉक्टर ऑर चूझिंग युअर ट्रीटमेंट्स किंवा असं, तर ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. त्यालाही तू करू शकतेस.
I'll use your Vashila to go to the movie. Definitely. नाही, खूप मस्त वाटलं शिल्पा, मजा आली. थँक्यू शिल्पा.
एन्जॉय टॉकिंग विथ यू.
बोलूच
छान
हो.
छान.